विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथून दूरस्थ पद्धतीनं झाला. देशभरातल्या अनेक ठिकाणी या योजनेच्या शुभारंभाचे कार्यक्रम झाले. यावेळी अनेक शेतकरी दूरस्थ पद्धतीनं जोडले गेले होते. राज्यातला मुख्य कार्यक्रम पुण्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत राज्यातील 9 जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात दिली. यादृष्टीनं राज्य शासनानं जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना आणि मदतीची माहिती भरणे यांनी दिली. यावेळी महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभासाठी सर्वाधिक 43,15,000 शेतकऱ्यांची निवड केल्याची माहिती देण्यात आली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतची माहिती संकलित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत आज पुण्यात झालेल्या बैठकीनंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुण्यामधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं आहे. एआयटीच्या चमूनं अत्यंत चुरशीच्या अशा डेटाथॉनमध्ये हा विजय मिळवला आहे. 9 ऑक्टोबर रोजी विजयी संघाला दिल्लीत आयोजित समारंभात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून प्रतिष्ठेची समजली जाणारी मिलेनियल ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून महानगरपालिकांच्या आरोग्य सेवांची वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या कार्यप्रदर्शनाच्या आधारे क्रमवारी जाहीर केली जाते. या आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या आरोग्य कार्यक्रमांच्या क्रमवारीमध्ये राज्यातील एकंदर 27 महानगरपालिकांना मागे टाकत पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रथम क्रमांक मिळवत सलग 5व्यांदा राज्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवत गीतांचं सादरीकरण केलं. संगमवाडी इथल्या आरटीओ समोरील चौकातील तसंच मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या दोन्ही चौकादरम्यान आणखी एक रेल्वे अंडरब्रिज बांधण्याचं नियोजन सुरू आहे. पुणे शहरातील अत्यंत वर्दळीच्या या दोन्ही चौकांना जोडणारा हा पूल सुमारे 100 वर्षांपूर्वीचा आहे. रुग्ण हक्क परिषदेतर्फे पहिले आरोग्य साहित्य संमेलन येत्या 19 ऑक्टोबरला बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या संमेलनाचं उद्घाटन होईल. या संमेलनात डॉ स्मिता आणि डॉ रवींद्र कोल्हे यांना महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पुण्यात दिली. या संमेलनानिमित्त पुणे आरोग्य महोत्सवाचंही आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे. अंमली पदार्थाविरोधात उद्या पुणे वर्ल्ड मॅरेथॉन ही स्पर्धा होणार आहे. उद्या पहाटे महाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 10,000 धावपटूंचा सहभाग असून त्यामध्ये नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू, लष्कर, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. ही स्पर्धा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी संपूर्ण पुणे शहरात गर्दी होत आहे, त्यामुळे रस्ते खोदाईच्या कामांना या काळात स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे आज केली. शहरात सध्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी खोदाईचं काम चालू आहे. कर्वेनगर भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमणांवर पुणे महापालिका प्रशासनानं कारवाई करून हा चौक मोकळा केला आहे. या कारवाईनंतर पुन्हा या चौकात अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी आवश्यक ती काळजी महापालिकेच्या वतीनं घेतली जाणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 32.8 सेल्सिअस तर किमान 19.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.